chinimandi.com पॉडकास्ट।
ब्राझीलच्या प्रतिनिधी मंडळानं घेतली पासवान यांची भेट, इथेनॉल तंत्रज्ञान भागीदारीबाबत चर्चा। ब्राझीलच्या कृषी पशुधन आणि पुरवठा मंत्री टेरेजा क्रिस्टिना कोरिया दा कोस्टा डायसच्या एका प्रतिनिधी मंडळानं गुरुवारी केंद्रीय उपभोक्ता प्रकरणात खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्र्यांची भेट घेतली। ब्राझीलच्या प्रतिनिधी मंडळानं या भेटीदरम्यान केंद्रीय खाद्यमंत्र्यांसह दोन्ही देशांमध्ये साखर आणि इथेनॉल तंत्रज्ञानमधील भागीदारीसह इतर मुद्द्यांवर चर्चा केली। भारत जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे, तर ब्राझील दुसरा सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे। ब्राझील 2 वर्षांपूर्वीपर्यंतच्या साखरेचा सर्वात मोठा उत्पादक देश होता, पण आता ब्राझील साखरेऐवजी इथेनॉलच्या उत्पादनाला प्राधान्य देत आहे। प्रतिनिधीमंडळाशी झालेल्या भेटीनंतर पासवान म्हणाले, ब्राझीलच्या कृषी पशुधन आणि पुरवठा मंत्री टेरेजा क्रिस्टिना यांच्यासह आलेल्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या प्रतिनिधीमंडळाशी दोन्ही देशातील उद्योग आणि तंत्रज्ञानाबाबत देवाणघेवाणीची चर्चा झाली। पासवान म्हणाले, ब्राझील साखरेचा प्रमुख उत्पादक देश आहे आणि साखरेशी संबंधित तंत्रज्ञान भागीदारीच्या संदर्भात शांततापूर्ण चर्चा झाली। दरम्यान केंद्रीय खाद्य एवं सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे सचिव रवी कांत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। पासवान यांनी दोन्ही देशांमधील राजकीय संबंध आणि रणनीतीच्या भागीदारीबाबत बोलताना सांगितलं की दोन्ही देशात विविध आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर एकमत आहे। त्यांनी भारत सरकारद्वारा आपल्या नागरिकांच्या अन्न सुरक्षा निश्चित करण्यासाठी केलेल्या उपायांबाबत प्रतिनिधी मंडळांशी चर्चा केली। ते म्हणाले, भारतात जवळपास 80 करोड लोकांना सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत सामील केलं आहे आणि या लाभार्थ्यांना भारत सरकारकडून स्वस्थ किराणा उपलब्ध करून दिला जातो। त्यांनी सांगितलं की भारतानं रेशन कार्डची आंतरराष्ट्रीय पोर्टेबिलिटी निश्चित करण्यासाठी एक राष्ट्र एक रेशन कार्ड नावाचा उपक्रम सुरू केला आहे। पासवान यांनी ब्राझीलच्या प्रतिनिधी मंडळाशी 2012 पासून प्रलंबित असणाऱ्या भारतीय वस्तू ब्राझीलच्या बाजारात पोहोचाव्यात यासाठी विचार करण्याचा आग्रह केला आहे। ते म्हणाले, भारतानं पहिल्यांदाच कापूस मका सोयाबीन सारख्या कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी ब्राझीलला मंजुरी दिली आहे। पासवान यांनी भारतीय नागरिकांसाठी वीज मुक्त यात्रेवरून ब्राझीलनं नुकत्याच केलेल्या घोषणेसाठी ब्राझीलचे आभार मानले आहेत। टेरेजा क्रिस्टिना कोरिया दी कोस्टा डायस यांनी सांगितलं की साखर एवं इथेनॉलशी संबंधित तंत्र अनुसंधानमध्ये सहयोगासाठी दोन्ही देश एक दुसऱ्याच्या अनुभवाची भागीदारी करतील। ते म्हणाले, पेट्रोलियममध्ये योग्य प्रमाणात इथेनॉल मिसळल्यामुळं प्रदूषण एवं जलवायू परिवर्तनाच्या दिशेवर चांगलं काम केलं जाऊ शकतं। त्यांनी भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि राष्ट्रीय शर्करा संस्थान यांच्याबरोबर सामंजस्य करारावर सह्या करण्याचा प्रस्ताव दिला आहे, ज्याच्या अंतर्गत दुग्ध उत्पादन, ऊस आणि इथेनॉलसह अन्य उत्पादनांची तंत्रज्ञानात भागीदारी केली जाऊ शकते।